आकाशवाणी पुणे, माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताला आरोग्य सेवा केंद्र बनवण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. गोंदिया जबलपूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणासह 3 रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. वर्तमान आर्थिक वर्षासाठी 11,955 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत सादर. आणि बारामती विमान अपघात प्रकरणी व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीच्या 4 विमानांच्या उड्डाणावर डीजीसीएकडून स्थगिती. आता सविस्तर बातम्या. भारताला आरोग्य सेवा केंद्र बनवण्यासाठी आणि विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खासगी क्षेत्र, सामाजिक संस्था, विचारवंत आणि अन्य संबंधितांनी एकत्र यावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. जीवरक्षण आणि आरोग्यसंपन्न भारताची निर्मिती या देशव्यापी मोहिमेचा प्रारंभ काल मुंबईत राष्ट्रपतींच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आरोग्याचं महत्व सांगतानाच केंद्र सरकारच्या आरोग्य सेवाविषयक विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. बदलत्या काळात मानसिक अस्वस्थतेचा शारीरिक आरोग्यावर परिणाम होत आहे असं सांगून मानसिक आरोग्याच्या महत्वाबद्दल राष्ट्रपती म्हणाल्या.
तणावपूर्ण आधुनिक जीवनशैली, एकाकी जीवन, शहरीकरण और कोविड के बाद की चुनौतियां ने मानसिक स्वास्थ्य की देखभाल की जरूरत को रेखांकित किया है. आमतौर पर देखा जाता है कि मानसिक स्वास्थ्य समस्या के प्रति उदासीन रवैया अपनाया जाता है, जिससे ये समस्या और भी बढ़ जाती है. इस समस्या की रोकथाम और उपचार की दिशा में विशेष प्रयास करने की आवश्यकता है.
या कार्यक्रमाला राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर तसंच अन्य मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते. दुर्गम भागातील खेड्यापाड्यापर्यंत पोहोचून त्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा देणं हे पवित्र कार्य असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले. रुग्णांना त्यांच्या घरापासून 5 किलोमीटर अंतराच्या आत उपचार सुविधा मिळाव्या यासाठी राज्य शासन करत असलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज शेगावमधल्या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचं उद्घाटन होणार आहे. आयुष मंत्रालय आणि अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांनी हा मेळावा आयोजित केला आहे. 4 दिवसांच्या या मेळाव्यात नागरिकांना आयुर्वेद, योग आणि इतर पारंपरिक आरोग्य सेवा शाखांसह विविध आयुष प्रणालीमार्फत मोफत आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि औषधं घेण्याची संधी मिळेल. नागपूरमध्ये आयोजित एकता आणि विश्वासातून महाराष्ट्राचं सुवर्णयुग या उपक्रमाच्या उद्घाटन समारंभालाही राष्ट्रपती आज उपस्थित राहणार आहेत. नवी दिल्लीत नव्यानं उभारलेल्या सेवातीर्थ संकुलात काल प्रथमच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. 2047 पर्यंत भारताला समृद्ध, सक्षम आणि आत्मनिर्भर राष्ट्र बनवण्याच्या दृष्टीनं या वास्तूत घेतला जाणारा प्रत्येक निर्णय देशातल्या 140 कोटी नागरिकांच्या आशा आकांक्षांचं प्रतीक ठरेल, असा ठराव या बैठकीत एकमतानं मंजूर झाल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं रेल्वे मंत्रालयाच्या 3 महत्वाच्या रेल्वे मार्गवाढीच्या प्रकल्पांना मंजुरी दिली. या प्रकल्पांमध्ये राज्यातल्या गोंदिया जबलपूर या मार्ग दुहेरीकरणाचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत 11,955 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. यात कृषी आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित मागण्यांचा समावेश आहे. अंमली पदार्थांबाबत शून्य सहिष्णुता हे सरकारचं धोरण आहे असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं. कुरिअरद्वारे अंमली पदार्थ पाठवले जात असल्यास अशा कुरिअरवर कारवाई केली जाईल असं सांगून अंमली पदार्थ विक्रीत दोषी ठरलेल्या पोलिसांना बडतर्फ केलं जात असल्याची माहिती त्यांनी दिली. आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना राबवणं यापुढे सर्व पात्र रुग्णालयांना बंधनकारक असेल. टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोणालाही डिजिटल अरेस्ट करता येत नाही, अशा प्रकारचा कॉल, मेसेज किंवा व्हिडिओ कॉल आल्यास नागरिकांनी तात्काळ 1930 या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा. अशा प्रकरणात जनजागृतीसाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबवली जात असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. कर्करोग तपासणीसाठी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये वाहनं उपलब्ध करून दिली जातील असं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. यावर्षीच्या हंगामात धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कम देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल असं अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री योगेश कदम विधानसभेत म्हणाले. राज्यातल्या वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागानं विविध कठोर उपाययोजना हाती घेतल्या असून दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या कोकणातल्या बागांचे पंचनामे करून आंबा बागायतदारांना योग्य नुकसान भरपाई देऊ असं आश्वासन फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी विधान परिषदेत दिलं. सरकार केवळ भूलथापा देऊन आकर्षक घोषणा करून लोकांची फसवणूक करत आहे अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी केली. विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते. मराठवाड्यातल्या रखडलेल्या सिंचन योजना पूर्ण करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी द्यावं अशी मागणी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहेत.
महाराष्ट्र शासन द्वारा आयोजित हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी की अमर स्मृति में 350वां शहीदी समागम. प्रमुख उपस्थिति प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री श्री अमित शाह, महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, राज्य मंत्री श्रीमती माधुरी मिसाल. 28 फरवरी और 1 मार्च 2026 सुबह 8 बजे से रात 10 बजे तक. समागम स्थल ओवे मैदान, खारघर, नवी मुंबई, महाराष्ट्र. आपकी उपस्थिति प्रार्थनीय है. महाराष्ट्र शासन द्वारा आयोजित हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी की अमर स्मृति में 350वां शहीदी समागम. प्रमुख उपस्थिति प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री श्री अमित शाह, महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, राज्य मंत्री श्रीमती माधुरी मिसाल. 28 फरवरी और 1 मार्च 2026 सुबह 8 बजे से रात 10 बजे तक. समागम स्थल ओवे मैदान, खारघर, नवी मुंबई, महाराष्ट्र. आपकी उपस्थिति प्रार्थनीय है.
बातमीपत्रात पुन्हा स्वागत. बारामतीमध्ये गेल्या महिन्यात 28 तारखेला झालेल्या लिअरजेट 45 विमान अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं म्हणजेच डीजीसीएनं व्हीएसआर व्हेंचर्स या कंपनीवर कारवाई केली आहे. या कंपनीचं विशेष सुरक्षा लेखापरीक्षण केल्यानंतर त्यात विमानाची उड्डाण करण्याची क्षमता, हवाई सुरक्षा आणि फ्लाईट ऑपरेशन्स संदर्भात अनेक त्रुटी आढळल्या. देखभाल प्रक्रियेत गंभीर उणीवा असल्यानं व्हीएसआर व्हेंचर्सच्या 4 विमानांची उड्डाणं पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहेत. कंपनीनं या त्रुटींबाबत सविस्तर अहवाल आणि कारण मीमांसा सादर करण्याच्या सूचनाही डीजीसीएनं दिल्या आहेत. बारामतीमध्ये गेल्या महिन्यात 28 तारखेला झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला होता. राज्य शासनाच्या विद्यार्थ्यांसाठी योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी सर्व शाळांमध्ये प्रमुख 5 ते 6 योजनांची ठळक माहिती देणारे फलक प्रदर्शित केले जावे असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या विविध योजनांबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रमुख योजनांची माहिती ठळक स्वरूपात 3x4 आकाराच्या फलकाद्वारे प्रत्येक शाळेत दर्शनी जागी लावावी असं त्यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्याच्या विकास आणि वातावरणीय कृती आराखड्याचं प्रकाशन काल जिल्हाधिकारी मनोज जिंदल आणि आयफॉरेस्ट संस्थेच्या डॉ श्रेष्ठा बॅनर्जी यांच्या हस्ते झालं. अशा प्रकारचा वातावरणीय कृती आराखडा तयार करणारा रत्नागिरी हा देशातला पहिलाच जिल्हा ठरला आहे. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाची ज्ञान भागीदार असलेल्या आयफॉरेस्ट या संस्थेनं हा अहवाल तयार केला आहे. हवामान. विदर्भात तुरळक ठिकाणी आज मेघगर्जना आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताला आरोग्य सेवा केंद्र बनवण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. गोंदिया जबलपूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणासह 3 रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. वर्तमान आर्थिक वर्षासाठी 11,955 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत सादर. आणि बारामती विमान अपघात प्रकरणी व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीच्या 4 विमानांच्या उड्डाणावर डीजीसीएकडून स्थगिती. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.